आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय युवा संसद परिषद हे भविष्यातील जबाबदार नागरिक घडवण्याचं प्रभावी माध्यम, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन. धार्मिक कार्यक्रमांनी रमजान ईद साजरी. टीबी मुक्त भारत अभियानाच्या अनुषंगानं नागपूर महानगरपालिकेतर्फे रोगनिदान केंद्रात पोषण आहार किटचं वितरण. आणि विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट. आता सविस्तर बातम्या. भारतीय युवा संसद परिषद हे केवळ चर्चेचं व्यासपीठ नसून ते भविष्यातील जबाबदार नागरिक घडवण्याचं प्रभावी माध्यम आहे. या परिषदेच्या माध्यमातून तुमच्या विचारांना आकार दिला जातो, चारित्र्याची जडणघडण होते. चारित्र्य निर्मिती हाच भक्कम नेतृत्वाचा पाया आहे. जर आपलं आयुष्य चारित्र्य संपन्न असेल तर आपलं नेतृत्व प्रभावी ठरेल, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आज नागपुरात केलं. रेशीमबाग इथल्या महर्षी व्यास सभागृहात 29व्या भारतीय युवा संसद परिषदेचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ कृष्ण गोपाल, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक श्रीनिवास वरखेडी, भारतीय युवा संसद परिषदेचे राष्ट्रीय संयोजक आशुतोष जोशी व्यासपीठावर उपस्थित होते. मातृभाषेचा वापर प्रादेशिकतेशी नव्हे तर स्वत्वाशी निगडीत आहे, असं ते म्हणाले. आपल्या मातृभाषेप्रमाणेच इतर भाषांचाही आदर केला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
Yes, everyone loves their own mother. Like that, everyone loves their own mother tongue. Everyone loves their own mother religion. So the love for our own mother doesn't mean that we hate the mothers of others. When we speak our mother tongues, we are not being regional, but we are being original.
भारताची युवा पिढी ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. ही उत्साही आणि गतिमान पिढी राष्ट्रनिर्माणात मोलाची ठरणार आहे. 2047 या वर्षापर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी केवळ आर्थिक योगदानापुरतं मर्यादित न राहता यासोबतच सामाजिक आणि सांस्कृतिकही योगदान महत्वाचं ठरणार असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी आज इथं केलं. दरम्यान उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी रेशीमबागेतील स्मृती मंदिरमध्ये अभिवादन देखील केलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण आत्मसंयम, वंचितांबद्दल करुणा बाळगण्याची तसंच दानधर्म करण्याची शिकवण देतो, असं राष्ट्रपती आपल्या संदेशात म्हणाल्या. तर या मंगलप्रसंगी सर्वांना आनंद, सुख, उत्तम आरोग्य आणि समृद्धी लाभो अशी कामना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही राज्यातल्या जनतेला ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारसी बांधवांना नववर्ष नवरोजच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे नववर्ष सर्वांना समृद्धी आणि आनंदाचं जावो, असं त्यांनी समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसंच त्यांनी सर्वांचं उत्तम आरोग्य आणि आकांक्षापूर्तीसाठीही प्रार्थना केली. ईदनिमित्त नागपूरच्या ऐतिहासिक मोमिनपुरा भागातील गरीब नवाज मशीद परिसरात आज नमाज अदा करण्यात आली. यावेळी नागपूर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या भागात दोन्ही समाजातील नागरिकांनी एकत्र येत ईदचा आनंद साजरा केला. अकोला इथं शहरातील हरिहरपेठ मधल्या ऐतिहासिक ईदगाहावर मुक्ती आजम मौलाना गुलाम मुस्तफा साहब यांच्या नेतृत्वात विशेष नमाज अदा करण्यात आली. यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वाशिम शहरासह जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा आणि मानोरा तालुक्यातही रमजान ईद शांततेत आणि उत्साहात साजरी होत आहे. सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन कडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बुलडाणा शहरातही ईद सणाचा उत्साह बघायला मिळाला. नागपुरात पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी खेड्यापाड्यातील दलितांवरील अन्याय थांबवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं. समाज जोडण्याचं काम मंत्रालयातर्फे राबविणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 4 एप्रिलला पुणे इथं पक्षाची राज्य कमिटी बैठक होणार असून वर्षभर विविध कार्यक्रमांचं नियोजन केलं जाणार आहे. तसंच 17 मे रोजी पोर्ट ब्लेअर इथं राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज आंतरराष्ट्रीय वन दिन साजरा होत आहे. यानिमित्त केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी नागरिकांना वन आणि वन्यजीवांच्या संरक्षणाचा संकल्प करण्याचं आवाहन केलं आहे. वन ही केवळ उपभोग घेण्याची वस्तू नसून ती स्वतः एक जीवन प्रणाली आहे, असं त्यांनी समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम आणि टीबी मुक्त भारत अभियानाच्या अनुषंगानं आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं महाल इथल्या रोगनिदान केंद्रात 100 क्षयरुग्णांना पोषण आहार किटचं वितरण करण्यात आलं. हा उपक्रम स्वर्गीय प्रभाकरराव दटके स्मृती संस्थेच्या सहकार्यानं राबवण्यात आला. कार्यक्रमाचं उद्घाटन डॉ राऊत, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ नरेंद्र बहिरवार आणि झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ विजय तिवारी यांच्या हस्ते झालं. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रुग्णांना किटचं वाटप करण्यात आलं. डॉ राऊत यांनी निक्षय मित्र बनून क्षय रुग्णांना मदत करण्याचं आवाहन केलं. तसंच सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढील काळात आणखी 100 रुग्णांना पोषण किट देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाला आरोग्य अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि रुग्ण मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ट्रायल कोर्टातील वकिलीमधूनच खऱ्या अर्थानं कायद्याचं शिक्षण मिळतं असं प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती अभय ओका यांनी केलं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्कूल ऑफ लॉ इथं जस्टा कॉजा 2026 महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभिक न्यायालये ही सामान्य नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. तसंच नियमित सराव, निरीक्षण आणि निष्पक्षपणा हे चांगल्या वकिलीचे मुख्य गुण असल्याचं त्यांनी सांगितलं. यवतमाळच्या नेर तालुक्यातील मौजा उत्तर वाढोणा इथं रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीच्या माध्यमातून सुमारे 300 कोटी रुपयांचा कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्हा गॅस निर्मितीत आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं वाटचाल करणार असून शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी पालकमंत्री संजय राठोड यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला आणि प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मेजर हेमंत जकाते यांना अखेरच्या श्वासापर्यंत समाजसेवेसाठी समर्पित जीवन जगल्याचं सांगत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. नागपूर इथं आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. सामाजिक जबाबदारी आणि संवेदनशीलता जपत त्यांनी सैन्यातून निवृत्तीनंतरही समाजासाठी कार्य केलं असं गडकरी म्हणाले. गरीब रुग्णांसाठी त्यांनी दिलेल्या देणगीचा उल्लेखही त्यांनी केला. विविध मान्यवरांनी जकाते यांच्या कार्य आणि व्यक्तिमत्वाच्या आठवणींना उजाळा दिला. हवामान. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या आणि परवा संपूर्ण विदर्भात हवामान सामान्य राहणार आहे. दिनांक 24 आणि 25 मार्च रोजी पुन्हा चंद्रपूर, गडचिरोलीसह यवतमाळ आणि गोंदिया जिल्ह्यात देखील वादळी पर्जन्यमान राहू शकतं असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केला आहे. पुढील 24 तासात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. अकोला जिल्ह्यात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसानं 12 गावातल्या सुमारे 122 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. यात पातूर तालुक्यातील 2, अकोटमधील 9 तर अकोल्यातल्या 1 गावाचा समावेश आहे. बागायती गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा तसंच पपई, संत्रा, टरबूज, केळी, आंबा इत्यादी पिकांसह भाजीपाला पिकांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. देशातल्या शाळाबाह्य मुलांना शोधून त्यांना शाळेत दाखल करण्यासाठी सरकार लवकरच एक देशव्यापी मोहीम सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंतर्गत शिशुवर्गापासून माध्यमिक शालेय शिक्षणात 2030 सालापर्यंत 100% शाळा भरतीच्या उद्दिष्टांची या मोहिमेमुळे पूर्तता होऊ शकेल. ज्या मुलांना आर्थिक, सामाजिक आणि भौगोलिक समस्यांमुळे नियमित शाळेत शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी राष्ट्रीय मुक्त शालेय संस्था अर्थात NIOS ची 10,000 अभ्यास केंद्र देशभरात सुरू करण्याची सरकारची योजना आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसची 42 विमानांची सेवा आज पश्चिम आशियाई क्षेत्रात सुरू राहणार आहे. याशिवाय जेद्दाह आणि मस्कटसाठीही एअर इंडियाची विमानसेवा सुरू राहील. या क्षेत्रातील काही मार्गांवर अद्याप विमानसेवा निलंबित आहे. दरम्यान पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आखातातील काही हवाई क्षेत्र टाळण्याचा सल्ला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं विमान कंपन्यांना दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय युवा संसद परिषद हे भविष्यातील जबाबदार नागरिक घडवण्याचे प्रभावी माध्यम. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन. धार्मिक कार्यक्रमांनी रमजान ईद साजरी. टीबी मुक्त भारत अभियानाच्या अनुषंगानं नागपूर महानगरपालिकेतर्फे रोगनिदान केंद्रात पोषण आहार किटचं वितरण आणि विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 वाजून विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.